आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आगामी वर्षात नव्या आशा आणि संकल्पांसह पुढे जाण्यासाठी देश सज्ज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची घोषणा. पुण्यात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू. अरावली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येवर पर्यावरण तज्ज्ञांच्या आक्षेपाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल. उद्या सुनावणी होणार. आणि तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला सुरुवात. 2025 या सरत्या वर्षानं भारताला मोठा आत्मविश्वास दिला असून आता देश 2026 नवी आशा आणि नव्या संकल्पांसह पुढे जाण्यासाठी सज्ज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 129वा भाग होता. 2025 या वर्षानं प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला लावणारे क्षण दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. देशाच्या सुरक्षेपासून खेळांच्या मैदानापर्यंत आणि विज्ञानाच्या प्रयोगशाळांपासून ते जगभरातील मोठ्या व्यासपीठांपर्यंत भारतानं प्रत्येक ठिकाणी आपला मजबूत ठसा उमटवला, असं ते म्हणाले. सरत्या वर्षातलं ऑपरेशन सिंदूर प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचं प्रतीक बनलं असून आजचा भारत आपल्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करत नाही हे जगानं पाहिल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. प्रयागराज महाकुंभचं आयोजन आणि अयोध्येत राम मंदिरावर ध्वजारोहण कार्यक्रमानं प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानानं दाटून आल्याचं ते म्हणाले. देशातल्या युवा शक्तीमुळे जग भारताकडे मोठ्या आशेनं पाहत आहे, असं त्यांनी सांगितलं. विज्ञान क्षेत्रातली आपली कामगिरी, नाविन्यपूर्ण संशोधन, तंत्रज्ञानाचा विस्तार यामुळे जगभरातले देश खूप प्रभावित झाले असल्याचं ते म्हणाले. अँटीबायोटिक औषधांच्या अविचारी वापरामुळे निर्माण झालेल्या धोक्याविषयी त्यांनी आजच्या मन की बातमध्ये सांगितलं. नागरिकांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनानंच ही औषधं घ्यावीत, असं आवाहन त्यांनी केलं.
आजकल लोग यह मानने लगे हैं कि बस एक गोली ले लो, हर तकलीफ दूर हो जाएगी. यही वजह है कि बीमारियां और संक्रमण इन एंटीबायोटिक दवाओं पर भारी पड़ रहे हैं. मैं आप सभी से आग्रह करता हूं कि कृपया अपनी मनमर्जी से दवाओं का इस्तेमाल करने से बचें.
आपल्या पारंपरिक कला या समाजाच्या सक्षमीकरणासह लोकांच्या आर्थिक प्रगतीचं मोठं माध्यम बनल्याचं सांगून त्यांनी याबाबत देशभरात सुरू असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती दिली. 2025 हा मन की बातचा शेवटचा भाग असल्याचं नमूद करून 2026 हे वर्ष विकसित भारत या संकल्पाच्या पूर्ततेच्या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा ठरो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी आघाडीची घोषणा केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित आघाडीचे नेते धैर्यवर्धन पुणकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत या आघाडीची घोषणा केली. या आघाडीअंतर्गत मुंबईतल्या 227 जागांपैकी 62 जागा वंचित बहुजन आघाडी लढवणार आहे. संविधानाला अभिप्रेत भारत घडवणं हाच दोन्ही पक्षांचा राजकीय अजेंडा असल्यानं दोन्ही पक्षातली मैत्री नैसर्गिक स्वरूपाची असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं. राज्यातल्या इतर 28 महानगरपालिकांसाठी आघाडीची चर्चा सुरू असल्याचंही ते म्हणाले. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसची युतीची बोलणी फिसकटल्यानंतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये आघाडीचे प्रयत्न सुरू असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी सांगितलं. या आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीलाही सामावून घेण्याची आपली तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं, असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. आज पहाटेपर्यंत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे महानगरपालिका निवडणूक लढवण्याबद्दल चर्चा झाली. वंचित बहुजन आघाडी देखील या आघाडीत सहभागी व्हायला तयार असून त्यांनी 40 जागांची यादी दिली आहे. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांच्या मनसेला देखील सामावून घेण्याची आपली तयारी आहे. मात्र त्यांना दिल्या जाणाऱ्या जागा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाट्याला आलेल्या जागांमधून दिल्या जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं. देशाला आज काँग्रेस विचाराची गरज असल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 140व्या स्थापना दिनानिमित्त आज मुंबई टिळक भवन इथल्या पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. देशात आज जात, धर्म, भाषा आणि पंथावरून समाजासमाजात विभाजन केलं जात असून सत्ताधारी सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करत असल्याची टीका त्यांनी केली. महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगानं अपक्ष उमेदवारांसाठी तब्बल 194 चिन्ह उपलब्ध करून दिली आहेत. अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरताना 3 मुक्त चिन्ह नमूद करणं बंधनकारक आहे. फक्त अपक्ष उमेदवारांना तसंच मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांनाच या मुक्त चिन्हांमधून निवड करता येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अरावली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येवरून पर्यावरण तज्ज्ञ आणि सामाजिक संघटनांनी व्यक्त केलेल्या चिंतेची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली असून सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जे के माहेश्वरी आणि ए जी मसीह यांचा समावेश असलेल्या सुट्टीकालीन पीठासमोर उद्या या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. अरावली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येवर मोठ्या प्रमाणात निषेध आणि आक्षेप नोंदवला गेल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयानं हा हस्तक्षेप केला. देवीच्या 3.5 शक्तीपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाची सुरुवात आज घटस्थापनेने झाली. तत्पूर्वी आज पहाटे देवीची मंचकी निद्रा संपून तिची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. या महोत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणातले लाखो भाविक तुळजापुरात दाखल होत आहेत. या काळात देवीच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या फुलांचं निर्माल्य मोठ्या प्रमाणात जमा होतं. या निर्माल्यापासून सेंद्रिय अगरबत्ती तयार करण्याचा उपक्रम मंदिर संस्थांनी सुरू केला आहे. याबद्दल जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
दररोज देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश तसेच देशभरातून हजारो भाविक तुळजापुरात येत असतात. देवीच्या चरणी आणि मंदिर परिसरातील इतर देवतांच्या चरणी अर्पण करण्यात आलेली फुलं नियमितपणे गोळा करण्यात येतात. ही फुलं सेंद्रिय पद्धतीनं वाळवून त्यांची बारीक पावडर तयार केली जाते. त्यानंतर या पावडरमध्ये सेंद्रिय घटक आणि नैसर्गिक तेल मिसळून पूर्णतः रसायन विरहित अगरबत्ती तयार केली जाते. आजपासून भाविकांना मंदिर परिसरातील लाडू विक्री केंद्रावरून ही अगरबत्ती खरेदी करता येईल. देवीदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव.
नुकत्याच पारित झालेल्या विकसित भारत जी राम जी विधेयकासंदर्भात धुळे जिल्ह्यातल्या ताजपुरी ग्रामपंचायतीचे सरपंच हेमंत सनीर यांनी दिलेली प्रतिक्रिया आता ऐकूया.
पूर्वी आम्ही जे पाणत रस्ते तयार केले त्याच्यात मजुरांची जी अडचण होती की आम्हाला वाढीव काम पाहिजे, ते वाढीव काम आता 25 दिवसाचं मिळाल्यामुळं रोजगारांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक हसू आहे, एक आनंद आहे. तसंच ग्रामीण भागात विकास कामं करताना सरपंचांना ज्या काही अडचणी होत्या त्या सुद्धा याच्यात कमी करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळं विकसित जी रामजी 2025 हा कायदा 100% फायद्याचा आहे.
पुणे जिल्ह्यात भीमा कोरेगाव इथं 1 जानेवारीला होणाऱ्या शौर्य दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे यांच्या उपस्थितीत प्रशासनाची बैठक झाली. या सोहळ्यानिमित्त भीमा कोरेगाव इथं येणाऱ्या अनुयायांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी तसंच हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा अशा सूचना डॉ हर्षदीप कांबळे यांनी दिल्या. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पालघर जिल्हा परिषदेनं वाडा खडकोना इथं एका वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी केली आहे. सामूहिक श्रमदानाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या बंधाऱ्यामुळे पावसाचं पाणी अडवलं जाणार आहे. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किंचित घट झाली. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आगामी वर्षात नव्या आशा आणि संकल्पांसह पुढे जाण्यासाठी देश सज्ज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची घोषणा. पुण्यात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू. अरावली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येवर पर्यावरण तज्ज्ञांच्या आक्षेपाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल. उद्या सुनावणी होणार. आणि तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:35 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.